संसार हा सुख दुःखाचा खेळ आहे. या खेळामध्ये खेळ खेळत असताना सुख आणि सुखानंतर दुःख, दुःख आणि दुःखानंतर सुख हे प्रत्येक मनुष्याच्या अनुभवाला येत असते. ज्याप्रमाणे खेळात खेळाडू खेळ खेळताना प्रत्येक खेळाडू हा जिंकण्याच्या अपेक्षेने खेळत असतो आणि कुठल्याही प्रकारचं अपयश त्याला खेळामध्ये मंजूर नसते. परंतु खेळ खेळत असताना कधी पण त्याला अपयश सुद्धा पत्करावं लागते आणि त्यानंतर त्याला दुःख होतं. परंतु खेळ खेळत असताना ज्याप्रमाणे खेळ पाहणारे प्रेक्षक हे साक्षी होऊन खेळाला बघतात आणि त्यामुळे त्यांचा त्या खेळाडूंच्या हार आणि जीत किंवा यश अपयशांचा कुठलाही परिणाम त्या प्रेक्षकांवर आढळून येत नाही. कारण ते केवळ मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून त्या खेळाला बघतात, त्या खेळाकडे बघण्याची त्यांचा एक दृष्टी असते. त्याचप्रमाणे त्या प्रेक्षकाप्रमाणे जर खेळाडूंनी सुद्धा खेळताना हा जर दृष्टिकोन आपल्या जीवनामध्ये ठेवून जर खेळाला सुरुवात केली तर तो खेळाडू त्याला यश मिळो या अपयश मिळो तो कधी पण हताश होणार नाही किंवा दुःखी होणार नाही. कारण असं म्हटलं जाते की अपयश ही यशाची पायरी आहे, त्या पहिली पायरी आहे. त्यामुळे दुःख जरी आमच्या वाट्याला आलं तरी दुःखामध्ये आम्ही दुःखी होऊन जीवनामध्ये हताश होण्याचं कुठलंही कारण नाही. कारण दुःखानंतर सुख येणार आणि सुखानंतर दुःख सुद्धा येणार. कारण हा सृष्टीचा नियम आहे आणि ज्याप्रमाणे नाण्याच्या दोन बाजू आहेत त्याचप्रमाणे सुख आणि दुःख या जीवनाच्या दोन बाजू आहेत. आणि दुःख आपल्या जीवनामध्ये येतं त्याचं कारण आपलं पूर्वसंचित. आपण या जीवनामध्ये चालत असताना जगत असताना आपल्यापुढे वर्तमान फक्त आपल्याला दिसतं आणि वर्तमानाकडे बघताना आपण म्हणतो किंवा कधी कधी मनुष्याला असा विचार येतो की जन्मल्यापासून किंवा जेव्हापासून मी या जीवनाला समजायला लागलो तेव्हापासून आजपर्यंत मी कुठलंही असं वाईट कर्म किंवा दुसऱ्याला नुकसान देणार असं कर्म जीवनामध्ये मी केलं नाही तरी पण माझ्या वाट्याला हे दुःख का येत आहे. तेव्हा त्या गोष्टीची त्याला विस्मृती झालेली असते की कुठंतरी माझ्या पूर्व कर्माचं पूर्वसंचिताचं हे फळ आणि मी आता भोगत आहे किंवा माझ्या समोर आलेलं आहे. आणि त्या पूर्वसंचितापासून हे जे वर्तमानामध्ये सुद्धा मला दुःख जाणवत आहे आणि त्या दुःखाकडे बघताना जर माझा साक्षीपणाचा जर दृष्टिकोन असेल की दुःख आलेले आहे आणि दुःख जाणार आहे, दुःख हे थांबणार नाही एक थोड्या वेळाकरता आणि क्षणिक हे दुःख आलेलं आहे आणि यावेळेला जर मी दुःखाला सहनशक्तीच्या आधाराने किंवा त्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन जर मी सुंदर साक्षीपणाने जर ठेवला, डोळसपणाने जर मी त्या दुःखाकडे बघितलं तर दुःख हे सुद्धा मला फार मदत करणार आहे. आणि बरेच वेळा आपण बघतो की आपल्या जीवनामध्ये ज्या दुःखद घटना येतात त्या दुःखद घटना आपल्याला काही प्रेरणा देऊन जातात, काही शिकवून जातात. ज्याप्रमाणे आपण लौकिक जीवनामध्ये बघतो की जेव्हा आपल्यापाशी सर्व गोष्टी उपलब्ध असतात, सर्व गोष्टींनी आपण समृद्ध असतो, तेव्हा सर्व नातेवाईक सर्व प्रकारचे आपल्याला मदत करतात, आपल्या जवळ असतात. परंतु ज्यावेळा अशी कुठलीही घटना आपल्या जीवनामध्ये होते आणि ज्यावेळा आपल्याला इतरांची मदत जी पहिली मिळत होती त्याच मदतीची अपेक्षा आपल्याला त्यावेळा असते, पण त्याच वेळेला नेमके आपले आप्तजन आपल्यापासून दूर हटतात आणि तेव्हा मग आपल्याला त्या दुःखामध्ये आपल्याला ज्याने ज्याने मदत केली आणि कोणी नाही केली त्याच्या अभ्यासातून आपल्याला त्या दुःखातून काही शिकायला मिळते. आणि त्यामुळे दुःखामध्ये अतिशय दुःखी होण्याचं कारण नाही किंवा सुख जर आपल्याला मिळालं आणि सुखाच्या समृद्धीने आपल्याला त्या सुखामध्ये होरपवून जाण्याचं तेवढं धाडस पण करण्याची आवश्यकता नाही. सुख आहे आणि त्या सुखाचा त्या वैभवाचा आपण उपभोग घेता आला पाहिजे आणि तो आपण घेतला पाहिजे. आणि परंतु सोबतच जर आपल्याला दुःख आलं तर ते दुःख सुद्धा आपल्याला सहन करता आलं पाहिजे. आणि हाच प्रकृतीचा किंवा निसर्गाचा किंवा मनुष्य जीवनाचा सृष्टीचक्राचा नियम आहे की चालता चालता कुठल्या सेकंदाला आपला पाय घसरेल, कुठल्या सेकंदाला दुःख आपल्या पदरी येईल हे आपण सांगू शकत नाही. आणि म्हणून हा एक मनुष्य जीवनाचा प्रवास सुद्धा आहे, ज्याला आपण खेळ या शब्दात आपण आतापर्यंत बोललो त्याचप्रमाणे हा एक आपला प्रवास आहे, सुख दुःखाचा प्रवास आहे. मनुष्य जीवन हे एक सुख दुःखाची यात्रा आहे आणि या यात्रेचे हे गाडी यात्रारूपी गाडीचे हे दोन चाक आहेत आणि या दोन चाकावर ही गाडी चालत असते. तेव्हा सुख आणि दुःख या दोघांचा जर संतुलन ठेवून आपण जे जीवनामध्ये चाललो तर आपल्याला कुठेही दुःखाची ती तीव्रता जाणवणार नाही किंवा सुखाचा अहंकार आपल्यामध्ये येणार नाही. आणि म्हणून समर्थांनी समर्थ रामदासांनी सुद्धा म्हटलेलं आहे की जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधोनी पाहि. त्याचा अर्थ असा की प्रत्येक मनुष्याला कुठे ना कुठतरी दुःख आहे आणि त्या दुःखामध्ये त्याची जीवनरूपी गाडी चालत असताना कुठेतरी तो सुखाचा धागा शोधत आहे. आणि परंतु या भौतिक जीवनाच्या किंवा भौतिक साधनाच्या आधारावर आजचा मनुष्य हे जे सुखमय जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे त्या सुखमय जीवनामध्ये त्याला सुख फार थोडं अनुभव होत आहे आणि दुःख अधिक आहे. आज आपण विज्ञान बघतो, विज्ञान इतकं उच्च कोटीला पोहोचलेलं आहे आणि या उच्च कोटीच्या विज्ञानाच्या आधाराने मनुष्य आज इतक्या उन्नतीवर पोहोचलेला आहे की आज जर पंखा चालू असला तर तो त्या गर्मीच्या दिवसामध्ये थंडी हवा त्याला किंवा सुखद प्राप्तीचा अनुभव तो करतो, परंतु सोबतच जर पंखा लाईट गेली आणि जर पंखा बंद पडला किंवा कूलर बंद पडला किंवा एसी बंद पडली तर त्याला फार दुःख होते किंवा त्याला त्रास होतो. त्याचं कारण हेच आहे की या भौतिक साधनाच्या आधारावर आज मनुष्य आपलं जीवन सुखमय बनवू पाहत आहे, परंतु हे साधन निरंतर सुख देण्यासाठी अपुरे आहेत. आणि निरंतर सुख जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त करता येईल त्याचा आधार केवळ एक अध्यात्म आहे, करता येईल त्याचा आधार केवळ एक अध्यात्म आहे. आणि दुसरी सोबतच गोष्ट की दुःख सुद्धा आपल्या पदरी आलं तरी पण त्याला भोगण्याची शक्ती, सहनशक्ती, रेजिस्टन्स पॉवर हे सुद्धा या अध्यात्मापासून किंवा ईश्वरी ज्ञानातून आपल्याला आपण प्राप्त करू शकतो. आणि परमात्मेने ज्याप्रमाणे हा खेळ आपण सांगितला त्या खेळामध्येच परमात्मा सुद्धा म्हणतात की हा खेळ जो आहे आणि या खेळामध्ये हा खेळ खेळत असताना आपण जर त्या ईश्वराच्या आठवणीतून जर आपण या आपल्या जीवनाकडे पाहिलं आणि या जीवनाला जर ईश्वराच्या शक्तीच्या माध्यमातून किंवा ईश्वराच्या आठवणीच्या माध्यमातून जर जीवनाला दिशा दिली तर जीवन हे निश्चित सुखमय तो परमात्मा बनवल्याशिवाय राहत नाही. आणि दुःख जरी आपल्या सोबतीला आलं तरी त्या परमात्म्याच्या आठवणीतून आणि तो जो शक्ती आपल्याला देतो त्या शक्तीमधून दुःख भोगण्याची शक्ती आपल्यामध्ये निर्माण होते. आणि त्यामुळं आणि अशा अनेक दुःखाचा सामना करता करता ती आपल्यामध्ये जी शक्ती निर्माण होते त्या शक्तीच्या आधारावर आपण दुःख आणि सुख या दोन्ही गोष्टीमध्ये समांतर स्थिती प्राप्त करू शकतो. आणि परमात्मा सुद्धा आपल्याला या वर्तमान समयी किंवा संगम युगावर हा जो कलियुगाचा अंतिम समय आहे आणि येणारा जो सतयुगाचा समय आहे याच्या मधला जो हा काळ आहे संगम युग, या पुरुषोत्तम संगम युगावर परमात्मा स्वतः धरावर अवतरित झाले आहे आणि परमात्मा आम्हाला या जीवनाकडे बघण्याचा श्रेष्ठ दृष्टिकोन प्राप्त करून देत आहे. आणि जेव्हा जीवनाकडे आम्ही त्या श्रेष्ठतेने किंवा परमात्म्याच्या ज्ञानातून बघतो तेव्हा हे ज्ञान इतकं आम्हाला शक्ती देणार आहे की त्याला म्हटलं जाते नॉलेज इज माइट. आणि परमात्म्याच्या ईश्वरीय ज्ञानातून आमच्यामध्ये शक्ती निर्माण होते. त्या शक्तीच्या आधारावर हे दुःखमय जीवन असो की सुखमय जीवन असो, दोन्ही परिस्थितीमध्ये जीवन जगण्याची आमच्यामध्ये एक चेतना परमात्मा अशा पद्धतीने निर्माण करून देते. आणि म्हणून आज कधी कधी असं साधारण भाषेमध्ये मनुष्याच्या मुखातून निघतं की एवढं दुःख पाहिल्यानंतर साधारण मनुष्य म्हणतो आपल्या साधारण बुद्धीच्या आधारावर की भगवानाच्या घरी ईश्वराच्या घरी अंधार आहे. परंतु ईश्वराच्या घरी अंधार नाही. ईश्वराच्या घरी जर अंधार असता तर या जगामध्ये संपूर्ण अंधार असता. परंतु परमात्मा जो आहे त्याच्या घरी अंधार नाही आहे, परंतु तो फक्त आम्हाला जो आहे की वेळ देत आहे. आणि आम्ही आज मनुष्य आत्मा आमच्यापाशी ज्ञान नसल्यामुळं आम्ही ईश्वराला दोष देतो की दुःख देणारा परमात्मा, सुख देणारा परमात्मा. परंतु परमात्मा हा सुख देणारा आहे, दुःख देणारा नाही. कारण जर आपण परमात्मा जर दुःख देणारा असता तर आपण त्याला आठवण केली नसती. आणि म्हणून जो आपला कोणी दुश्मन असतो त्या दुश्मनाला आपण कधीच आठवण करत नाही. आपण आठवण करतो ती आपल्या मित्राला किंवा वेळ प्रसंगी ज्यांनी आपल्याला मदत केली त्या मित्राला आपण नेहमी वारंवार आठवण करतो. परंतु ज्यांनी आपल्याला दुःख दिलं आणि जो नेहमीच आपल्याला दुःख देत आहे अशाला आपण कधी आठवण करत नाही. आणि त्या अर्थाने परमात्मा खरोखर सुख देणारा आहे. आणि म्हणून आपण परमात्म्याला रोज आरतीमध्ये म्हणतो, आरती त्याची करतो की सुख करता दुःख हरता. दुःख हरण करणारा आणि सुख देणारा हा केवळ एकच परमात्मा आहे. आणि म्हणून परमात्म्यापासून आपल्याला सुखाचीच प्राप्ती होते. परंतु ती सुखाची प्राप्ती आपल्याला अनुभवता आली पाहिजे याच्याकरता त्या परमात्म्याला आपण निस्वार्थ वृत्तीने आठवण केलं पाहिजे. परंतु आज जगाची अवस्था अशी आहे की मनुष्य आत्मा भक्ती सुद्धा करत आहे, मंदिरात जात आहे, त्या ईश्वराच्या मूर्ती पुढे हात जोडून ईश्वराची प्रार्थनाही करत आहे, पण कुठेतरी त्या परमात्म्याशी त्या ईश्वराच्या मूर्तीशी तो कुठेतरी बार्गेनिंग करत आहे, कुठेतरी व्यापारी बुद्धीने तो ईश्वरापासून मागण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्या आधाराने ईश्वर सुद्धा त्याला देतो, परंतु तेवढ्याच पुरत त्याला परमात्मा देत असतो. आणि म्हणून पुन्हा दिलेलं तेवढं संपलं की पुन्हा तो दुखी झाला की पुन्हा ईश्वराची आठवण करतो. परंतु आपण जर निस्वार्थ भावनेने जर त्या परमात्म्याची आठवण केली तर निरंतर परमात्मा आपल्याला सुख देईल आपल्या जीवनामध्ये, अर्थात तो सुखाचा वर्षाव करेल, जेणेकरून दुःख आपल्या जीवनामध्ये येणार नाही. आणि आलं दुःख, कारण पहिलेच सांगितलं की जे दुःख आलं किंवा येणार आपल्या समोर ते आपल्या कर्म पूर्वजन्माच्या कर्मसंचिताने आपल्या पुढे ते समोर आलेलं आहे. आणि ते आलेलं कर्मसंचिताचं फळ दुःख हे सुद्धा आपल्याला भोगण्याची शक्ती या वर्तमान समयामध्ये परमात्म्याकडून आपल्याला प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून ही मनुष्य जीवनाची ही जी जीवनरूपी गाडी आहे त्या जीवनरूपी गाडीला चालवण्याकरता निश्चित जर आपण ईश्वराची कास धरली तर ईश्वराच्या त्या निस्वार्थ आठवणीतून आणि त्याच्या मदतीतून आपण आपल्या सुखमय जीवनाला समोर नेऊ शकतो. आणि दुःखमय जरी जीवन आपलं कुठल्या समयाला जरी आपल्याला अनुभव झाला तरी त्याला आपण सुखमय बनवू शकतो. ही केवळ त्या ईश्वराची फक्त आपल्याला मदत आहे. आणि म्हणून हे जीवन इतकं सुंदर आहे, मौलिक जीवन आहे, अमूल्य जीवन आहे. आणि या अमूल्य जीवनाला चालवत असताना या जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन सर्वात पहिले अतिशय श्रेष्ठ असला पाहिजे की मला हे दिलेलं जीवन परमात्म्याने दिलेलं जीवन श्रेष्ठ कर्मासाठी मला दिलेलं आहे. आणि हे श्रेष्ठ कर्मासाठी दिलेलं जीवन हा जो अमोलक जन्म मला मिळालेला आहे हा मी चांगल्या सत्कर्मासाठी मला घालवता आला पाहिजे. आणि म्हणून आज जगामध्ये वाढदिवस साजरे केले जातात, परंतु त्या वाढदिवस साजरा करताना वास्तविक त्याचा अर्थ असा की मनुष्य कुठलाही 60 वर्षाचा झाला की 70 वर्षात झाला आणि तो जो वाढदिवस करत आहे त्या वाढदिवसामध्ये त्यालाही स्मृती वास्तविकता करून दिली जाते किंवा ती स्मृतीची जागृती की तू 70 वर्षाचा झाला आणि आता पुढलं तुझं आयुष्य फार थोडं राहिलेलं आहे आणि त्या आयुष्यामध्ये तुला काहीतरी करायचं आहे आणि त्याच्यासाठी तुला तुझे जे 60 वर्ष किंवा 70 वर्ष तू पाठीमागे टाकले त्या वर्षात त्या आयुष्याचं तुला मूल्यमापन करायचं आहे. आणि त्या 60-70 वर्षाच्या आयुष्यामध्ये जर तू काही चांगलं केलं असेल तर त्या चांगल्याला धरून तू पुढे चाल. उरलेलं तुझं आयुष्य निश्चित चांगलं जर अजून चालेल तर त्याच्या आधाराने तुझा शेवटचा जो अंतिम क्षण आहे तो सुखाचा ठरेल. आणि त्या अंतिम क्षणाच्या सुखमय ठरण्यासाठीच मनुष्याची ही फार परिश्रमाची यात्रा आहे. आणि या परिश्रमाच्या यात्रामध्ये चालत असताना प्रत्येकाला हेच वाटतं की शेवटी आयुष्यात त्यांनी कितीही जरी पापकर्म केले असेल, कुठल्याही प्रकारचे लोकांचं नुकसान केलं असेल, तरी पण त्याची ही शेवटची अपेक्षा हीच आहे की जाताना मात्र मला सुखद मृत्यू मिळाला पाहिजे, कोणत्याही प्रकारची पीडा मला होऊ नये आणि मला एक या शरीरातून आत्मा निघताना किंवा देह सोडताना कुठलीही पीडा झाली नाही पाहिजे. परंतु तेच की त्या पाठीमागच्या जीवनाचं त्याला मूल्यमापन करता आलं पाहिजे. आणि तो वाढदिवसाचा सण साजरा करताना त्यांनी जर ही स्मृती ठेवली की मी माझ्या आयुष्यात जर 60 वर्षामध्ये 70 वर्षामध्ये काही चांगलं केलं असेल तर ते माझं जातानाच माझं एक जमेची बाजू आहे किंवा ते माझं डिपॉझिट आहे. परंतु जर मी आयुष्यात काहीच केलं नसेल आणि जर वाईट कर्मच करत गेलो असेल, कोणाचंही भलं नसेल केलं असेल, तर आता उरलेला समय जो माझ्या हातात आहे त्या समयाला जरी मी सफल केलं तरी माझं पाठीमागचं आयुष्य मी विसरलो आणि वर्तमान आजच्या या घटकेपासून जरी मी पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आणि लोकांचं काही कल्याण करण्याकरता किंवा आपल्या जीवनाचा सुद्धा सदुपयोग करण्याच्या उद्देशाने जर मी राहिलेला माझा जो समय आहे तो जर मी सफल करण्याच्या मार्गाला लागलो तर निश्चित हे जीवन माझं सुखमय बनेल. आणि त्या सुखमय जीवनाची जी माझी वाटचाल आहे ती सफल होईल आणि दुःख हे माझ्यापासून कोसो दूर जाईल. आणि आज सर्वात या सुखदुःखाच्या खेळामध्ये मनुष्याला अतिशय जर भीती वाटत असेल ती मृत्यूची, कारण मनुष्य जीवनभर त्या मृत्यूला पुढे मागे टाकतो. देख लेंगे समय आया तो देख लेंगे या पद्धतीने मागे टाकत असतो. परंतु जेव्हा ती मृत्यूची वेळ यायला लागते तेव्हा तो फार भयभीत होतो आणि त्या भयभीत मृत्यूच्या अवस्थेला भयभीत प्रत्येक मनुष्याची आज तीच अवस्था आहे की तो मृत्यूला भयभीत होत आहे. परंतु मृत्यू हा अटळ आहे, तो सत्य आहे, तो येणार आहे, हे निश्चित आहे. परंतु जर आपण आयुष्यामध्ये काही चांगले कर्म केले असेल, लोकांचं भलं केलं असेल आणि त्याच्या आधाराने जर पुण्यकर्माचं काही जर आपण जमा आपल्यापाशी केलेली असेल तर त्या पुण्यकर्माच्या आधाराने आपल्याला या जीवनामध्ये सुद्धा आपण सुखाचा अनुभव करू शकतो आणि वर्तमानाच्या आधाराने भविष्य सुद्धा आपण आपलं सुखमय बनवू शकतो. काही काही लोक असं म्हणतात किसने देखा हा भविष्य, कोई जिंदा होकर हा किसने आज तक बताया, मरने के बाद वास्तविकता ती गोष्ट खरी आहे की मेल्यावर मनुष्य जिवंत होऊन सांगू शकत नाही की मी या मेल्यानंतर काय बघितलं. परंतु या वर्तमानाच्या आधाराने आपण भविष्याची जी कल्पना आहे ती वर्तमानामध्ये आपण साकार स्वरूपामध्ये दुसऱ्यांना सांगू शकतो, कारण की भविष्याचा आधार वर्तमान आहे आणि वर्तमान निश्चित आपल्या हातात आहे. आणि म्हणून या संसारामध्ये जगत असताना या प्रवृत्तीमध्ये चालत असताना आपण कुठल्याही पद्धतीने मागे पाहण्याची आवश्यकता नाही. जे संपलं ते काळाच्या ओघामध्ये जमा झालं आणि भविष्य जे निर्माण होणार आहे ते आपल्या वर्तमानाने निर्माण होणार आहे. आणि म्हणून भविष्याचे शिल्पकार आपला वर्तमान हा वेळ आहे आणि म्हणून वर्तमान आपल्या हातात आहे आणि वर्तमानाला जर आपण सफल करता आपल्याला करता आलं आणि ती वर्तमानाला जर सफल करण्याची जर कला आपल्यामध्ये आली तर भविष्य आपलं निश्चितच हे सुखमय होणार आहे आणि त्याचा अनुभव आज आपल्याला वर्तमानामध्ये करता आला पाहिजे किंवा झाला पाहिजे. आणि त्या आपल्या स्वतःच्या सुखाच्या अनुभवाने आपण दुसऱ्याला सुद्धा सुखाची अनुभूती करू शकतो. आणि म्हणून हाच यालाच म्हटलं आहे रहम दिल. तर आपल्यामध्ये जर सुखाची जर ती शक्ती असेल किंवा सुखाचा अनुभव असेल तर आपल्याला आपण दुसऱ्याला आपण सुखमय बनवू शकतो.